आजचे दैनिक सुभक्ती पर्व 11 जून भावी काळाकरिता विश्वास। देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो। दुसरे करिंथ 1:20। जर देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, तर मग आता वर्तमान समयी त्याच्यावर भरोसा ठेवणे म्हणजे हा विश्वास ठेवणे की त्याची अभिवचने पूर्ण होऊन ती खरी सिद्ध होतील। त्याच्यावर भरोसा ठेवणे आणि त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास नाहीत। येशूवर विश्वास ठेवणे, तारणासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणे, म्हणजेच विश्वास ठेवणे की तो त्याचा शब्द पाळतो। वधस्तंभावर खिळलेला आणि मरणातून पुन्हा उठलेल्या ख्रिस्तामध्ये समाधानी असणे म्हणजे असा विश्वास ठेवणे की भावी काळातील प्रत्येक क्षणापासून ते सार्वकालिकतेपर्यंत त्याच्या प्रीतीपासून आपल्याला कोणतीही गोष्ट विभक्त करू शकणार नाही आणि सर्व गोष्टी आपल्या कल्याणाकरिता कार्य करण्यापासून त्याला कोणीच थांबवू शकणार नाही। आणि ते कल्याण म्हणजे परमेश्वराला ख्रिस्तामध्ये आपले सर्वोच्च धन मानणे व त्याचे सौंदर्य निहाळणे होय। आमचे हे सर्व समाधानकारक कल्याण सर्व काळासाठी आहे। हा विश्वास आम्हावर झालेल्या गतकाळातील गौरवी कृपेवर आधारलेला आहे, विशेषतः त्या कृपेवर की देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता दिले। रोमकरासपत्र 8:32। आता आपण देवाने भूतकाळात जे जे साध्य केले, विशेष करून आपल्या पापाकरिता, ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान याद्वारे आणि त्याच्या सर्व अभिवचनांमध्ये त्याचे आध्यात्मिक सौंदर्य चाखले पाहिजे। भूतकाळात झालेल्या कृपेत मुळावलेला आपला देवावरील भरोसा या गोष्टींना दृढ धरून राहतो की देव पुढल्या क्षणी आम्हा बरोबर राहील व तो तसाच पुढच्या महिन्यात आणि अनंत सार्वकालिकतेसाठी आम्हा बरोबर असेल। तोच आणि केवळ तोच आपल्या आत्म्याचे भावी समयामध्ये समाधान करेल। आणि जर आपण मुळावलेले ख्रिस्ती म्हणून जगण्याकरिता ख्रिस्त आपल्याला बोलवत असेल तर आपल्याला आपल्या भावी जीवनाबद्दल हीच खात्री वाटायला हवी। ख्रिस्तात असलेला आमचा वर्तमान समयीचा आनंद म्हणजे आमचा वर्तमान विश्वास जर देवाच्या सर्व अभिवचनांना होय व आमेन म्हणत नसेल, तर मग देव जे सामर्थ्य पुरवेल त्या सामर्थ्यात मुळावलेली सेवा घडू शकणार नाही। 1 पेत्र 4:11। माझी प्रार्थना अशी आहे की आपल्यावर जी भावी कृपा केली जाईल तिच्या विश्वासाचे स्वरूप काय आहे यावर अशा प्रकारे चिंतन केल्याने आपल्याला देवाच्या वचनांवर जो विश्वास ठेवायचा आहे त्याच्याविषयीची वरवरची अतिसरळ विधाने टाळण्यास त्याने सहाय्य पुरवावे। ही खूप गहन आणि सुंदर गोष्ट आहे।